ব্যবসায়ী দম্পার আইকোপিয়াং মজ মাই মগাচ নমস্কার ফ্রাঙ্কি ফার্নান্ডেস মেলবর্ন অস্ট্রেলিয়া সব তুমি ইয়ে গোয়েছ খবর কোকনি প্ল্যান পাওয়া আজ ফেব্রুয়ারি 21 তারিখ সুরুয়াতে খবর দাবুলি অন্তরাক্ষিত বিমানটোল হাচে বাবতেন গেল্লা সুমনান্ত দক্ষিণ গোয়েছ খাসদার ক্যাপ্টেন বিরাটো ফার্নান্ডিস হানে পত্রকারালাগি উলয়তানা সাংলে কি দাবুলিম অন্তরাক্ষিক বিমানটোল সিভিলিয়ান এয়ারক্রাফ্ট হাকা গোয়েছ বিজেপি সরকার বন্ধ করপাক প্রয়ত্ন করতাম হাচে উপরান্ত বিজেপিচে আমদার তসেচ মুখ্যমন্ত্রী দোতর প্রমোদ সাওন্ত হানে হে নাকারলে আনি ক্যাপ্টেন বিরাটো ফার্নান্ডিস হাকা চ্যালেঞ্জ কেলি কি তাচো ইনফরমেশন দিউপি সোর্স কোনটা সাংচো মন ক্যাপ্টেন বিরাটো ফার্নান্ডিস আমচে লাগি উলয়লো
আমচে সগলে গোয়েকারান গোয়ান ভারতান তসে ভাইলে গাওয়ানি যে হাত তাঙ্কা এক উস্কো জাল্লো হা কি আমচো দাবুলিম এয়ারপোর্ট তো ইন্টারন্যাশনাল এয়ারপোর্ট যাওন আসা মিলিটারি প্লেনা দেওতা তশিট আমচি সিভিল এয়ারক্রাফ্ট দেওতা তো সিভিল এয়ারক্রাফ্টাং বন যাওপাচো হাম আনি এক কশে গমন আইলে আমকা জানেরাচে ফার্স্ট উইকান জেন্না ইন্ডিয়েচো রক্ষা মন্ত্রী ডিফেন্স মিনিস্টার শ্রী রাজনাথ সিং গোয়া আইলো আনি তেন্না গোয়েছো মুখ্যমন্ত্রী ডক্টর প্রমোদ সাওন্ত আনি তাঁচে মিনিস্ট্রু আনি এমএলএ আনি এক এমপি দিসতা তাকা মেওলে আনি দুসরা দিসা পত্রানি আইলে কি তে মেওলে তান রাজনাথ সিংহান সাংলা দাবোলিচো পয় এয়ারপোর্ট হা তো সিভিল এয়ারক্রাফ্টাক বন্ধ করি নাখাত মন আনি তাঁনে মনে সাংলা হুই আপন বন্ধ করুন কি না দা পনেরা দিসানি এ পত্তে ডেল্লি গেলে মিনিস্টর এমএলএ এমপি পত্তে রক্ষামন্ত্রী রাজনাথ সিংহান মেওলে সাংলে আমচো দাবোলিচো এয়ারপোর্ট বন্ধ করি নাখা তাঁনে পত্তে সাংলে বরে আপন বন্ধ করি নাম এচ সাংতাত মিনিস্টর আন তিন দিসানি তাঁচো ক্যাবিনেট মিনিস্টার শ্রী মোভিন গুদিনো পত্তো ডিফেন্স মিনিস্টার মেওতা ডেল্লি আন সাংতা দাবোলিচো এয়ারপোর্ট বন্ধ করি না খামন আন তো মনটা হি পত্তে আপন করি না তিন ফাউট মেওলে আন তিনই ফাউট রাজনাথ সিং সাংতা হি পরে আমি বন্ধ করি না মনছে তুমকা কিনে তরি দুবাও হাল্লো কি সেন্টার বন্ধ করুন সত্তা মন সিভিল এয়ারক্রাফ্ট মনছে সিভিল এভিয়েশন আনি সিভিল এভিয়েশন আং মিনিস্টার তুমি মেয়ং না তুমি ডিফেন্স মিনিস্টার মেওলা দ্যাট মিন্স ও যো প্রয়ত্ন হল্লো বন্ধ করপাক তো ডিফেন্স আন সান ইয়োপাচো হল্লো জেন্না ইয়ে আমকা কড়ন আইলে আমি ডেল্লি হাল্লো আমচো পার্লামেন্ট চালু হাল্লো আমি মজে পয় সোসিস হা থইচো রোডকিচে লোক হা তাঙ্কা কন্টাক্ট কেলে আর রখনে গমন আইলে কি ওই ও পয় জিএমআর হা যো মোপা এয়ারপোর্ট প্রাইভেট এয়ারপোর্ট চলাইতা তো ডিফেন্স মিনিস্ট্রি সোসিস আনসান আপনাচে কি গভর্নমেন্ট আনসান প্রয়ত্ন করতা প্রেশার ঘালুন কি ও পয় ডাবোলিম এয়ারপোর্ট হা তো বন্ধ করবা আর কিদ্যাক সো দ্যাট বন্ধ করতো সি সোগলিম প্লেনা মোপা ভিটিলি কিদ্যাক মোপাচো এয়ারপোর্ট হি লসান হা এস পার দে ওন ব্যালেন্স শিট 266.8 crore লসান হা সদ্যা আত দ্যাট মিন দ্যার ইজ আ কনস্পিরেসি টু ক্লোজ ডাউন পয় কশে সাঁপড়লে তে সো হে আতা তে এক্সপোজ জাল্লে হা আতা তি ফাইল পয় মুভ কেল্লি বন্ধ করপাক আমকা কড়ুন আইলা তি হোল্ডার দরল্যা মনছে নেক্সট ইলেকশন জাতেলে আনি হে তোর পত্তে চোর তোর জিকুন আইলে তাহলে আমচো ডাবোলি এয়ারপোর্ট সিভিল এয়ারক্রাফ্ট বন্ধ করতেলে আমি এক্সপোজ কেল্লে হা
এক কুশাল কাইচি খবর রায়ান গাওয়ান জলমল্ল আমচো পাদ্রি বাউ ফাদার ফ্রান্সিসকো আন্তোনিও আগনেলো জাসেন্তো পিনেরো হাকা পোপ লিও চৌদাবো হানে সিন্ধুদুর্গ মহারাষ্ট্র ডায়োসিস হাচো বিশপ মুন অ্যাপয়েন্ট কেলা হি খবর গোয়েছ আর্চ ডায়োসিস হাচো আর্চ বিশপ কার্ডিনাল ফিলিপ নেরি ফেরাও হানে কেলে
ইয়োর এমিনেন্স হিজ হোলিনেস পোপ লিও 14 হ্যাজ অ্যাপয়েন্টেড রেভারেন্ড ফ্রান্সিসকো আন্তোনিও আগনেলো জাসিন্টো পিনেইরো অফ দ্য ক্লার্জি অফ দ্য আর্চ ডায়োসিস অফ গোয়া অ্যান্ড দমন Presently professor at Patriarchal Seminary Rasol Goa as bishop of the diocese of Sindhudurg.
Novot Nimlolo Sindhudurg diocese acho bishop Francisco Antonio Agnello Jacinto Pinero hane apne dinvasanche utrant sangle.
When the news of my appointment was first given to me by the apostolic nuncio I felt truly humbled. Very nervous and sincerely unworthy. For quite a long time, I did not know what to say. For almost 2 days, I prayed very fervently, even at times asked God to take this cup away from me. But honestly, putting totally myself and this ministry into God's hands, I finally humbly said, Lord, let your will be done. So I'm standing here with total humility, believing with conviction that this call is given to me, not because I am good, extraordinary, but because the Lord is good, providential, and merciful. Hence I receive it with total trust and faith, firmly believing in God's unconditional love and unceasing grace.
Goyant ponje manduvinuyent kasino bolyat ani hyacha babtin goykar utlyat. Kay dis adi ponje hanga zahir sobind goykarani ek kasino bond korche mun sarkar lagi magni kelya. Advocate Albertina Almeida ane he zahir sobind ulaitana sangle.
They have been renewing these licenses on the pretext that they have not found an alternate site. So what they are basically saying is, that is why we have our immediate goal of stopping this casino, which is the new one coming, but we cannot let those other casinos also stay. It cannot be a battle piecemeal. At the end of the day, we have to get all those casinos out and not get them out of Mandovi. We must get them only out of Mandovi. They should be got out from the face of the earth. This is what we have to be clear about. Because if you allow them to set in, they wield so much power that they can get away with anything. They can get away with murder. Because they have that kind of power. In casinos, you must be aware that casinos have got a mafiosi that goes with them. Yeah. You cannot let a casino function without that mafiosi, because there is so much money involved. So the thing is that they have been, that is why, can you imagine, since 2014, they are adjourning this and granting extensions for renewing licenses on the pretext that they have not found an alternate site. From 2014, where are we now in 2020-26, and they have extended it up to March 2027, and now you see that forget about extending those till March 2027, claiming that may be the last extension or whatever. They have not only extended it up to March 27, now you see one other port. So it's another casino.
तर ह्यो जाण असले आमचे सुसेगाद दोंपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन मेळुया दुसऱ्या सुमनांत ते मेरेन मोगा सुंदी.
Thank you. Можемо гади поля міста, кай бара чеда то наста, поля куй пара диста, мака спой то аста, можемо гади поля міста. Можемо гади поля міста. Anga nats pato aila tazoru, mi natsad kumbasaru, maka nats pato aila tabaru, bai tu I bai gordoru, ami natso ya baraboru,
dali mingin duru, natso korea suru.
Anga nats pato aila tabaru, oh, tais, tres, quat, natso ya miso glira.
तुझे झालेंगो की त्या विसरू हम कशे तुका हे काळीज रडता हम तुकास चिंता ली कोण तू चली मारून भली सांडून गेलाय मका सांडून गेलाय मका लवली ना
मोगाच्यानो हो वेळ शिपेंतली मोतयां आयकूंचो ही घडणूक अमेरिकेच्या शिकागो शहरांतल्या एके शाळेन घडली आनी ती घडणूक अशी नातालांचे फेस्त लागी लागी येताले आनी शाळेंत प्राथमीक म्हणजे प्रायमरी शाळेच्या भुरग्यांक टिचरीन बरे प्रॅक्टीस करून नातालांची काणी ताचेर एक धाकटेशे नाटकुले बसयले दुसऱ्या दुसऱ्यांक दुसरो दुसरो पात्र दिल्लो तांतलो आतां पयलो देखावो दृश्य म्हणजे सीन आसले ते अशे जुजे येता मारयेक घेवन येता एका गाडवाचेर आता बेतलेम शहरांत आयला आनी येवन एके खाणावळींत दाराचेर मारता आनी खाणावळींतलो ताचो तो मालक धनी भायर येता आनी जुजे ताका म्हणटा आमकां रावपाक थोडे दीस रावपाक हांगा आसरो मेळत तेन्ना त्या मालकाचो पात्र कोण करता त्या धाकटुल्या भुरग्यान म्हणूंक जाय माफ करात आमच्या लागी तुमकां जागो ना इतलेंच म्हणूंक आसलें एकच वाक्य माफ करात आमच्या लागी तुमचे खातीर जागो ना बरें मारिया आनी जुजे येतात आनी येवन जुजे खाणावळीच्या दाराचेर मारता खाणावळीचो मालक येवन दार उकतें करता आनी जुजे म्हणटा म्हाका आनी म्हजे घरकांनी थोडे दीस हांगा रावूंक आसरो मेळटलो तेन्ना त्या मालकाचो पात्र करपी भुरगो म्हणटा माफ करात हांगा आमचे लागी तुमकां सुवात ना इतले म्हणटच जुजे आनी मारिया परतून अशे फुडें गेले आनी खंय वचूं तेन्ना हो धाकटो भुरगो जे ताका सांगचे ना तशें ना त्या स्क्रिप्टान ना तो म्हणटा ओ जुजे जुजे हांगाय हांगाय म्हजे क्वार्त आसा म्हजे कूड आसा तें कूड हांव तुका दिता आनी सगळीं हांसूंक लागली पण पळयात हो धाकटलो भुरगो ताका सांगले तो करता पूण ते टिचरीन ताका सांगले तशें सांग म्हणून ताका खंय तरी काळजान हे सारकेशें दिसना अरे इतले पयसून ही दोगां आयलां आ जुजे आयला आनी जुजेची घरकान आयला आनी ती खूब खंतिश्ट कशी दिसता बरी दिसना येदें व्हडलें पोट तिचें वाडलां आतां तांकां रावपाक हांवें सुवात ना म्हणलें अशें कशें जावचें हांवें दिवंक जाय चल म्हजे रूम तुमकां दिता म्हणजे पळया वो लहान भुरगो जुजे आणि मारियेचे त्रास, तांची खंत, तांचे दुख समजून घेता. देखून तो ताका सांगूंक नासले, ताणें ताका तशें बरोवनय दिवंक नासले तें वाक्य तो म्हणटा. पूण त्या वाक्यान त्या भुरग्याचे खरे गूण दिश्टी पडटात. तो भुरगो समजून घेता, समजी काय, दुसऱ्यांक समजून घेवप, दुसऱ्यांचे त्रास समजून घेवप, आनी मागीर आमच्यान कितें करूंक जाता तें आमी करप, हे जिवितांत खूब गरजेचे. आनी हे आमी आमच्या भुरग्यांक घरांत म्हणात, आमच्या इगर्जांनी म्हणात, मंदिरांनी म्हणात, मशिदींनी म्हणात, खंयच्या आमच्या धार्मीक जाग्यांनी, आमच्या इस्कॉलांनी ल्हानपणान आमी हे शिकोवंक जाय. दुसऱ्यांक समजून घे, दुसऱ्यांचे त्रास समजून घे, आनी तुज्यान तांच्या खातीर कितें करूंक जाता तें तूं कर. आतां दुसऱ्यांचे सगळे कश्ट पयस करूंक आमचें जावचें ना, सगळ्यांची दुखां पुसूंक आमचें जावचें ना, पूण दुसऱ्यांची जायतीं दुखां आसात, तांतले एक दूख आमच्यान पुसपाक जाता न्ही, तांच्या दोळ्यांतले एक दूख जाता जरूर जाता. फकत आमकां जाय दुसऱ्यांक समजून घेवचें, एक मोगाळ, एक मोवाळ, एक उदार मनाचें काळीज. आतां त्या नाटकुल्यांत जुजे आनी मारिया त्या खाणावळीच्या धन्याची कोणूच न्हय, ताची काय सोयरी न्हय, ताच्या गांवची न्हय, कोण न्हय, पूण तो भुरगो हे सगळें विसरता आनी तो आपलो खरो गूण, आपलो बरो गूण दुसऱ्यांक समजून घेवचो तो त्या एका वाक्यांतल्यान दाखयता. तर आमी भुरगीं न्ही, आमी व्हडा, आमी कितलीं समजूतदार जावंक जाय, दुसऱ्यांक समजून घेवंक जाय, खूब खूब गरजेचें जिवितांत. आतां पळया, सगळ्यांच्या जिवितांत कश्ट आसात, त्रास आसात, दूख आसा, निराशेन बुडलीं कितलीं मनशां आसतात. आमी तांच्या जिवितांत एक आशेची वाट जावची नाका, सगळीं निराशेन बुडोवन थंड पडल्यात, आमी तांच्या जिवितांत फूग जावंक नाका. तेता पळयात, आमी पळय करतना तांदळा बरोबर उडदाची दाळ घालता न्ही, कित्याक तेन्ना ते पीठ फुगोवन येता न्ही, वो पाव करतना तातूंत खमीर वो फूग घालतात, इंग्लिशीन ताका इस्ट म्हणटात, हाका लागून पाव मोव जातात न्ही. आदी आमी सूर वापरताले, आतां सूर मेळना, चड करून क्रिस्तांव लोक सूर वापरतालो पोळे करतना आनी दुसरी तांदळाची पोळी करतना. आतां सूर मेळना, सूर सयत पीठ फुगयता. तर आमी तशें फूग जावं नाका, आमी कोणाच्या जिवितांत एक उजवाडाची वाद जावं नाका, आमी कोणाच्या जिवितांत अळणी जिवितांत, सगळ्या अळणी तांकां जिवितांत आतां अर्थूच ना, सगळीं निराशेन इतलीं बुडल्यान तांकां आतां जीव मनच ना, जीव दिव्या अशें तांकां दिसता. असल्या मनशाच्या जिवितांत आमी रूच हाडपी इल्लें मीठ जावं नाका, मीठ ताका चड मोल पडना, पूण मिठाक लागून जेवणाक पळय कितली रूच येता, सगळो तुवें मसालो घाल्लो आसा पूण मीठ जर घालूं ना जेवणाक रुचच ना, पूण तें मीठ, थोडेंच तें मीठ त्या जेवणाक रूच हाडटा. तर आमी दुसऱ्यांच्या जिवितांत अशें मीठ जावं नाका. आनी आमी कशें मीठ जावं येता, आमच्या उतरांनी, आमच्या करण्यांनी, आमच्या सहकारान, आमच्या आदारान दुसऱ्यांच्या जिवितांत आमी मीठ, उजवाडाची वात आनी फूग जावं येता. आनी जेजू हें सांगता, जेजू आमचे तो हाचीच अपेक्षा करता. आनी हें जेजूची उतरां फकत क्रिस्तांव मनशाक लागनात, ती सगळ्यांकच लागतात, सगळ्यांनी अशें पाळूं येता आनी दुसऱ्यांच्या जिवितांत कुशलकाय अर्थ मोग आडू येता. तर आमी दुसऱ्यांच्या जिवितांत मीठ जावंक, उजवाडाची वाद जावंक आनी फूक जावंक वावरुया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
संसार म्हणल्या गोंठेरांत जियेतात सुकणी संसार मनशा बरी ती उलयना ते तरी मोग तांच्या घरा मोग मुजो ओसोस मोगा उलोंग सकसो ना एका स्परा तू म्हाका समजाशी तर असो घालतलो दोळ्यान मुझ्या मोग मुजो ओसोस मोगा उलोंग सकसो ना एका स्परा समजाशी तर असो गायतलो दोळ्यान मुझ्या मोग दी म्हाका तुझो उतार सांगू हांव कसो मोगाक लागून तुझ्या दोळ्यान उलयता असो मोग म्हाका गो चेडवा तुझो मोग म्हाका गो चेडवा तुझो बाय सुबीत माणी खाय आजा बोरी दिसता आपुरबाय दीस रात हाय सोपणा पोडता काय रातच्या बराचेर हांव उठोन बसता माय बोरी कोरी बोरी कोरी बाय 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 लागला माका लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका पिशेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका सांगल्यार जाते कोणी ताका सांगल्यार जाते आमोर पिके हासू करता मुझे मौन पिशे हाय तामशा तामशा कालानी निर्शा निर्शा दौल्यानी मोग मुझो तो हाँ देखता ताजेर हाय बारी कोरी बोरी कोरी बार 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 लागला माका पिशे ताचे लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका पिशे ताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका सांगल्यार जाते कोणी ताका सांगल्यार जाते आशुरू रावला केन्ना मेळता मुझ्या हातानी पत्रे गान राखला घरच्या सांगूं चितला करू ताका घ्या मुझ्या काळजाची राणी बारी कोरी बोरी कोरी बाय 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 लागला माझा पिशे ताचे लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका पिशे ताचे लग्ना बेसान
whispers, come back to what matters. In Lent, we stop, we look, and we listen. It is costly and it is beautiful.
Aaj ami curious amki easy ani delicious kokani style chicken curry. Ardha kilo chicken bar clean korun 3-4 faute utkan bar dhun getla. Chavinusar meat haven ardha chamcha meat galun getla. Pav chamcha halad ani ardha limpacha ros galun chicken marinate korun ghevya. लिंबू पेटाना चुकोन लिंबूचे बियो बिन पडला जाल्या आताच काढून घ्यायत तसेच मॅरिनेट करून चिकन कोण नाका चिकनांक मातशी कोडसाण येतली मीठ हळद आणि लिंबू चिकनांक सामके हारते परते लावून अर्देवर मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया चिकन चड घेता जाल्यार मीठ हळद आणि लिंबू मातशे चड घालून चड उगत मॅरिनेट करून घ्यायत एक बाउल घेऊन सगळो ड्राय मसालो काढून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा जिऱ्याचं पावडर एक चमचा सुकी कोथमिरीचं पावडर आणि 2 चमचे उदक घालून सगळो ड्राय मसालो सामको मिक्स करून अशा तऱ्हेन सामकी पेस्ट करून घ्यायत चढ उदक घालून पातळ करू नका अशा तऱ्हेन मातशी दाटूच पेस्ट करून घ्यायत खोबरे रोस्ट करपाक गॅसीर तवो देऊन 2-3 चमचे तेल घालून तेल बरं कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम जातकीच उबो चिल्लो एक मोठो कानो घालून मिडियम टू लो फ्लेमेर कानो लाईट गोल्डन कलर जायसर फ्राय करून घेऊया अशा तऱ्हेन कान्याचा कलर चेंज जातकीच अर्धे कप खोबऱ्याचे कुडके घालून लो फ्लेमेर लाईट ब्राउनिश कलर जायसर परतून घेऊया खोबरे ना जाल्यार नाल्लाची सोयो घातल्या जाता पण खोबरे घालून केली ही चिकनाची ग्रेव्ही सामकी टेस्टी लागता खोबरे मेळटा जाल्यार मुद्दम घालून करात खोबऱ्याचे वाटण करपाक रोस्ट केल्ले खोबरे थंड जातकीच मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेयात अर्धे कप उदक घालून ताकणे तापून सामकी फाईन पेस्ट करून घेऊया वाटताना उदक जाय जाल्यार घालून घेयात अशा तऱ्हेन सामकी फाईन पेस्ट करून घेयात खोबऱ्याचे वाटण जाल्ले आसा आता फुडलो प्रोसेस करून घेऊया खोबऱ्याच्या वाटणान रफली चॉप केल्ले एक मोठे टोमाट अर्धे कप सोललेली लसूण 2 हरवे मिरसांग्यो तुमका कितले तीख जाय हेजो अंदाज घेऊन मिरसांग्यो कमी जास्त केल्या जाता 1/2 कप चॉप केल्ले आले आणि 1 कप ओली कोथमीर घालून ताकणे तापून सामकी बारीक फाईन पेस्ट करून घेऊया ही चिकनाची ग्रेव्ही करताना आले लसूण ओली कोथमीर आणि कानो मातसो चडूच लागता खोबरे मातशे कमी घातले जाता वाटण जाल्ले आसा आता फोडणी मारून चिकन करून घेऊया गॅसीर कडाई ओ व्हडलो तोप देऊन 4 चमचे तेल घालून तेल बरे कडकडीत गरम करून घेऊया रफली चॉप केल्लो एक मोठो कानो घालून मिडियम टू लो फ्लेमेर कानो सॉफ्ट जाऊन ट्रान्सलंट जायसर परतून घेऊया चड गोल्डन ब्राऊन करपाची गरज ना कानो मातसो सॉफ्ट जातकीच रफली चॉप केल्ले एक मिडियम साईज टोमाट घालून टोमाट सॉफ्ट जायसर परतून घेऊया टोमाट घेताना सामके तांबडेच पिकलेलेच घेयात तोंडे घेऊ नकात वाटून घेतलेली ग्रेव्ही घालून ग्रेव्ही फोडणेन 2-3 मिनटां लो फ्लेमीर मिक्स करून घेऊया उदक मास सुद्धा घालिनासताना कंटिन्यू 2-3 मिनटां ढवळून घेयात आता मसाल्याची पेस्ट घालून ग्रेव्हीन सामके मिक्स करून घेऊया तुमका अशे तऱ्हेन मसाल्याची पेस्ट करपाची ना जाल्यार या स्टेजीर एक एक ड्राय मसाला ग्रेव्हीन घालून मिक्स करून घेयात सगळो मसालो ग्रेव्हीन मिक्स जावन ग्रेव्हीचो कलरूय बरो येयलो आसा ढाकणे तापून 10 मिनटां लो फ्लेमीर ग्रेव्ही शिजोवन घेऊया ढाकणे तापूनच लो फ्लेमीर ग्रेव्ही शिजोवन घेयात ढाकणे काढल्यार शिजलेली ग्रेव्ही सगळी गॅसाक जातली 5 मिनटां जातकीच ढाकणे काढून ग्रेव्ही मिक्स करून घेयात अशा तऱ्हेन 2-3 फावटी मदी मदी ग्रेव्ही ढाकणे काढून मिक्स करून घेयात नाजाल्यार ग्रेव्ही पोनाक लागूंक शकता ऑलमोस्ट 10 मिनटां जाली लो फ्लेमीचेरूच ग्रेव्ही शिजता शिजोन शिजोन मसालो सामको बरो मिक्स जावन ग्रेव्ही बरी आटलेली आसा ग्रेव्ही शिजयताना मास सुद्धा उदक घालपाची गरज ना उदक घालिनासतनाच ग्रेव्ही शिजोंक जाय मॅरिनेट केल्ले चिकन ग्रेव्हीन घालून ग्रेव्हीन चिकन मिक्स करून घेऊया एक एक चिकनाची फोडी ग्रेव्ही सामकी कोट जावंक जाय अशे तऱ्हेन चिकन मिक्स जातकीच ताकणे तापून लो फ्लेमीर 6-7 मिनटां शिजोवन घेऊया ऑलमोस्ट 7 मिनटां जातकीच धाकणे काढून 2 चमचे चिकन मसाला घालून चिकनाची ग्रेव्ही सामकी मिक्स करून घेऊया. रेडीमेड मेळटा तो चिकन मसालोच घालात, गरम मसालो घालनाकात. चिकनाची ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हेचो अंदाज घेऊन गरम उदक घालून घेयात. हांवें हांगा 2 कप गरम उदक घालून घेतला. गरम उदक घातल्यार ग्रेव्हीचो टेक्स्चर बरो येता आनी कुकिंग प्रोसेसूय फास्ट जाता. ग्रेव्ही सामकी मिक्स जातकीच धाकणे तापून चिकनाची फोडी सामकी शिजा सकर ग्रेव्ही शिजोवन घेयात. ऑलमोस्ट 10 मिनटां जातकीच धाकणे काढून चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालताना मातशें कमीच घालां, चिकन मॅरिनेट केलां तितूनय मीठ घातलेलें आसा. मीठ घालून आनीक 5-6 मिनटांत चिकन शिजोवन घेयात. चड शिजोवन चिकन ओवरकूक करनाकात. सामकी कमी खोबरें घालून केल्ली ही कोंकणी स्टायल चिकन करी खावपाक खूब टेस्टी लागता आनी चुलीचेर स्लो कुकिंग करून केल्यार टेस्ट आनीकूय चड एनहान्स जाता. चिकन शिजोवन शिजोवन चिकनाची ग्रेव्ही बरी आटलेली आसा आनी चिकन सामकें परफेक्ट कूक जाल्लें आसा. चमच्यान सामकें इजिली सेपरेट जाता म्हटल्यार चिकन बरें कूक जाल्लें आसा. अशे तरेन चिकनाची फोडी बरी कूक जाल्यार चिकन खावपाकूय बरें लागता. गॅस बंद करून बारीक चिरलेली ओली कोथमीर घालून मिक्स करून सर्व करात. गरम गरम चपाती, पाव, पोळी वा भाकरे वांगडा खावपाक सामकी रुचीक चिकनाची ग्रेव्ही लागता. कोंकणी स्टाईल चिकन करी मुद्दम ट्राय करात आणि आवडलीच झाल्या लाईक आणि शेअर करपाक विसरू नकात. बेगीन मेळूया आणिकूय अशीच इजी टू मेक रुचीक चिकन रेसिपी घेऊन. देव बरे करू मोकासुनी.
सांगता सोरो सोड, आऊ बाडता सोरो सोड, सोडूंक जायना. बायल मागता सोरो सोड, भुरगीं रडता सोरो सोड, आदली सांगता सोरो सोड, सोडूंक जायना.
ह्या सोऱ्यान कितें आसा, ह्या सोऱ्यान कितें आसा, ह्या सोऱ्यान कितें
आसा, मजा सर मजा.
ह्या सोऱ्यान कितें आसा, ह्या सोऱ्यान कितें आसा, ह्या सोऱ्यान कितें आसा,
मजा सर मजा.
इलो इलो मुनसाटिल्लो बरो बरो मुनसेवल्लो दाक्षिणेक पियेल्लो मारग पडलो. इलो इलो मुनसाटिल्लो बरो बरो मुनसेवल्लो दाक्षिणेक पियेल्लो मारग पडलो. असरो कित्याक कसो सांगूं कळाना, इलो तरी मारल्या शिवाय नीद पडाना. असरो कित्याक कसो सांगूं कळाना, इलो तरी मारल्या शिवाय नीद पडाना. सोडूंक हांव चिंता बसावण्यो करता, तरी हो सोरो म्हजी पाट सोडिना. सोडूंक हांव चिंता बसावण्यो करता, तरी हो सोरो म्हजी पाट सोडिना. माय म्हणटा सोरो सोड, बाब सांगता सोरो सोड, भाव बाडता सोरो सोड, सोडूंक जायना. बायल मागता सोरो सोड, भुरगीं रडता सोरो सोड, आदली सांगता सोरो सोड, सोडूंक जायना.
या सोऱ्यान किती असा, या सोऱ्यान किती असा, या सोऱ्यान किती असा,
मजा से मजा,
या सोऱ्यान किती असा, या सोऱ्यान किती असा, या सोऱ्यान किती असा,
मजा से मजा,
मजा से मजा, पूर्ण घरात सजा, सबर जीवात पूजा, सोलोसा, मजा से मजा, पूर्ण घरात सजा, सबर जीवात पूजा, सोलोसा.
पुरो पुरो म्हणून सेवलो, बाटली सगळी पियलो, हमाली झालो, नाका नाका म्हणून साकलो, पुरो पुरो म्हणून सेवलो, बाटली सगळी पियलो, हमाली झालो,
सोऱ्यावरवी घरात कसली करंदाय, ती कितली कुटुंबा बावडी पिड्यार झाली काय, सोऱ्यावरवी घरात कसली करंदाय, ती कितली कुटुंबा बावडी पिड्यार झाली काय,
सोरो सोड बाप सांगता सोरो सोड बाव पाडता सोरो सोड सोडूंक जायना बायल मागता सोरो सोड भुरगी रडता सोरो सोड आदळी सांगता सोरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान किती असा ह्या सोऱ्यान किती असा ह्या सोऱ्यान किती असा
मजा से मजा
ह्या सोऱ्यान किती असा ह्या सोऱ्यान किती असा ह्या सोऱ्यान किती असा
मजा से मजा
मजा से मजा पूर्ण घरात सजा सबर जीवात पूजा सोलोसा मजा से मजा पूर्ण घरात सजा सबर जीवात पूजा सोलोसा
सोडता म्हणे ने आज नका पाल्या सोडता
पैस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीस बेश्टे तुमचे लाजतले हाय तेणी मुझी कास बरो येता वास गोयांत दुसरी ना रुस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना आसल्या कोणा तुक पेणी दिता खूय सुख अशें आयकोला पेप्सी घालून पी ना तो लिमका गा ना तो स्वाद गोमचो ना तिणी म्हजी खास बरो येता वास आरे गोयांत दुसरी ना रुस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना रुच आली म्हणून बट हांवें तितून बुडयले कोरमोळ घेवन जिबेक मजा लावून आंग बेश्टे तुमचे चावले बोगस म्हाका साहेबा मन हांवें तुमचे कुसोयले तुस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीस बेश्टे तुमचे लासतले काल राती म्हाका दारार मारून मजा उठयले एक बॉटल निरो जाय आता आता वर्सान म्हाका ताणे तापयले कळकळो येऊन देवाक रोजा करून हांव रडले आकून म्हजी बाणा रिती आसात म्हणून भायर व्हरोन ताका दाखयले तिणी म्हजे याड नांव चोडपा गाजो येता सगलो गांव दिसती पोल्या
पावले येतात मारून गाव खाऊ येतात भाजी पाव काल राती माका दारार मारून मोजा उठोयले एक बॉटल निरो जाय आता आता पोरसान माका ताणे तापुरले पळपळ येऊन देवाक रोजार करून रोडले टाकून तुझी बाणा रीती आसात म्हणून भायर व्हरून ताका दाखवले पेणयेचो दोंदो बायन मोजा घालून वाडयलो पेणी भाती पेणी सोऱ्यांची राणी वालोर दिवचो आमी म्हणटालो टुरिस्ट कितले येतात उगडास ते कोतात पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक तो सांगता कितलो वालोर आसा तो पेणयेचो पेणयेचो दोंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामात ओ पेणयेचो सोरो पेणी आड नाव म्हाका घातलोले मोग चोड म्हूण पेणयेचो पेणयेचो मोग तुमकां चोड आसा जाल्यार उगडास कोर म्हजो पेणयेचो दोंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामात ओ पेणयेचो सोरो पेणयेचो दोंदो पेणयेचो दोंदो बायन मोजा घालून वाडयलो पेणी भायती पेणी सोऱ्यांची राणी वालो दिवचो आमी म्हणटालो टुरिस्ट कितले येतात उगडास ते कोतात पेणयेचो तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो
नशीब मजे कसले केदनात चितूक नसले कोणात दिना कागा साईबा माका बोगला कसले तू माका मेवला मागी तो कितें म्हणटा जाणा
यो बायले यो सरो म्हाका जाय पयलो सरो म्हाका दिना जाल्यार तुजो फोडटलो कसलो यो बायले यो सरो म्हाका जाय पयलो सरो म्हाका दिना जाल्यार तुजो फोडटलो कसलो
मागीर ताणें कितें म्हटलें जाणा
यो बायले यो सरो म्हाका जाय पयलो सरो म्हाका दिना जाल्यार तुजो पडटलो कसलो यो बायले यो सरो म्हाका जाय पयलो सरो म्हाका दिना जाल्यार तुजो पडटलो कसलो
Thank you. कितें कितें म्हणटात जाणा.
यो बायले यो, सर म्हाका जाय पयलो, सर म्हाका दिना जाल्यार तूं जा पडटलो जगलो. यो बायले यो, सर म्हाका जाय पयलो, सर म्हाका दिना जाल्यार तूं जा पडटलो जगलो.
रंगाचे हे जीन्स करत हाल मुझा काळजाचे.
सांग सांग तुझ्या जीन्सात इतलं बुरा कित्याक मा तो मन दापून वरू वस्तू किती पाहून जीन्स तुझे निलश रंगाचे हे जीन्स करत हाल मुझा काळजाचे.
बकरी बकरी डोळे ताजे काजल रंगाचे स्वर्ग तेज मजे रातीचे.
तंबडे तंबडे वोट फुकरे तुझे गाल हौच दौच पेंगड तुझे करत मका अमल. निलशे निलशे डोळे डोळ्यां काळे गजाळे एक तुझी दिसतो मोका कळसलाई बोलाळे.
हे चेडवा सांग सांग हे जीन्स तुझे पेंगडा कशे